चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कृष्णाच्या कामगारांना मिळणार आता चांगली पगारवाढ। महापुराचा फटका बसल्यानं यंदा जवळपास एक महिना उशिरा हंगाम सुरू झाला आहे। गेल्या 30 ते 40 वर्षात उशिरा हंगाम सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे। अशा स्थितीत ऊसतोड करणं सोपं नव्हतं, पण सुयोग्य नियोजनामुळे कृष्णा कारखान्यानं या आव्हानावर यशस्वीपणे मात केली। यामुळे कारखान्याच्या कामगारांना लवकरच पगार वाढ दिली जाणार असून कारखान्याचा एकही कामगार 10,000 रुपये पगाराखाली राहणार नाही, अशी घोषणा चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी केली। यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात आयोजित साखर पोती पूजन कार्यक्रमात ते बोलत होते। प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजाराम बापू पाटील दूध संघाचे संचालक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते कारखान्यात गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 6,35,001 साखर पोत्यांचं पूजन करण्यात आलं। यावेळी व्हॉईस चेअरमन जगदीश जगताप, रणजित पाटील, ॲडव्होकेट बी डी पाटील, लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, धोंडीराम जाधव, गुणवंतराव पाटील, गिरीश पाटील, पांडुरंग होनमाने, अमोल गुरव, दिलीपराव पाटील, जयवंतदादा जगताप उपस्थित होते। चेअरमन भोसले म्हणाले, कारखान्यानं ऊस तोडणीबाबतच्या अनेक तक्रारींचा निपटारा करत सर्वांना न्याय दिला। सध्या साखरेचे भाव पडले असून गेल्या 2 वर्षांपासून साखर उद्योगात मंदीचं वातावरण आहे। यावर उपाय म्हणून सरकारनं साखर निर्यातीसाठी सहकार्य करण्यास प्रारंभ केला आहे, पण या स्थितीतून लवकर बाहेर येण्यासाठी सरकारनं साखर निर्यात धोरणाला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे, जेणेकरून साखरेला चांगला भाव मिळू शकेल। संपूर्ण साखर एकदम विकली जात नसल्यानं सर्वच कारखान्यांना शेतकऱ्यांचे पैसे कर्ज काढूनच द्यावे लागतात। आपल्याकडे अजूनही साखर शिल्लक असल्यानं यासाठी सरकारची मदत आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। बाळासाहेब पाटील यांनी सहकार महर्षी जयवंत भोसले यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांमुळे कराड आणि वाळवा तालुक्यात समृद्धी आल्याचे गौरवोद्गार काढले। व्हॉईस चेअरमन जगदीश जगताप म्हणाले, सुरेश भोसले यांचा प्रत्यक्ष कृतीवर अधिक भर असल्यानं पगारवाढीबाबतचं आश्वासन ते प्रत्यक्षात आणतील। यावेळी ब्रह्मानंद पाटील, मनोज पाटील, अजित थोरात, आबासो सोळवंडे, आबा गावडे, राजू मुल्ला, अण्णा काशीद, सुनील पोळ, बबनराव शिंदे, प्रकाश पाटील, संग्राम पाटील, डॉक्टर राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते।